ज्ञानेश्वरी च्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आत्मरूप गणेशाचं वर्णन, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधार जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्देश निळवत असे स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नेवली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधे आती तरी तर्कुतोची फरशु नीतीभेदू अंकुशु वेदांतू तो महारसु मेदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू आर्थिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तेची सिद्धू अभय हस्तू देखा विवेक वंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते निया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज।
हरि 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 वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे धन्य तेची दैवाचे भाविक जन जैसा भाव जयापाशी तैसा दैव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक नवल तयाचे कौतुक जैशास तैसा। आपल्या भावाप्रमाणे परमार्थ आहे. आपल्या भावाप्रमाणे आपल्याला देव आहे, आपल्या भावाप्रमाणे आपल्याला गुरु आहेत, आपल्या भावाप्रमाणे आपल्याला आपल्या कर्मामध्ये यश आहे. आपल्या भावाप्रमाणे आपला पुत्र आपल्याशी वर्तन करतो. आपला अविश्वास असेल तर पुत्राचा अविश्वास असतो. आपल्या भावाप्रमाणे आपल्याला सर्वसाधारण फळ मिळतं कर्माचं. व्यापक अर्थाने देव म्हणजे सर्व सृष्टी ही आपल्या भावाप्रमाणे वर्तन करत असते. मी अशी एक गोष्ट वाचलेली आहे की एक वाटसरू भले मोठं अंतर चालून एका गावातून दुसऱ्या गावामध्ये गेला आणि तिथं चावडीवर बसलेल्या एका वृद्ध माणसाला तो विचारू लागला की स्थलांतर करून या गावामध्ये येतो आहे, या गावातले लोक कसे आहेत. तो म्हणाला, तू ज्या गावातून येतोयस त्या गावातले लोक कसे होते. त्यांच्यासारखे लबाड लोक मी कधी पाहिले नाहीत. एकमेकांना फसवणं, चाहड्या करणं, दुसऱ्याच्या वाईटावर असणं आणि या सगळ्याला कंटाळूनच मी या गावामध्ये येतो आहे. तर ती वृद्ध व्यक्ती असं म्हणाली की तुला या गावात देखील याच्यापेक्षा काही वेगळा अनुभव येणार नाही. त्याच्यानंतर काही काळाने अजून एक व्यक्ती आली आणि तिने चावडीवर बसलेल्या त्याच वृद्ध व्यक्तीला विचारलं की मी अमुक अमुक गावाहून या गावामध्ये कायमचं राहण्यासाठी म्हणून येतो आहे, या गावातले लोक कसे आहेत. तो असं म्हणाला की तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावात कसे लोक होते. असं म्हटल्याबरोबर त्या वाटसरूच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली. इतके भले लोक मी कधी पाहिले नाहीत म्हणाला. प्रेम दुसऱ्याच्या हिताकरता दक्ष, त्या गावातलं सामंजस्य विलक्षण होतं. मला प्रसंगवशात तो गाव बदलायला लागतो आहे. तर तो वृद्ध म्हणाला की या गावात देखील तुला याच्यापेक्षा वेगळा अनुभव येणार नाही. आपल्या भावाप्रमाणे आपल्याला देव आहे. देव याचा अर्थ इथं ज्या तऱ्हेने सगुण देव म्हटलेला आहे तो तर नक्कीच आहे. आणि देव याचा अर्थ सगळी सृष्टी देखील आपल्या भावाप्रमाणे वर्तन करते. ज्याच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं ओझ आहे, मनावर सावट आलेलं आहे, दुःखात चूर झालेलं आहे, अशा माणसाला सकाळी उठल्यानंतर सर्व सृष्टी देखील कशीतरी स्तब्ध असल्यासारखं वाटतं. त्यालाही सगळीकडे दुःखच भरून राहिलेलं आहे असं वाटतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मंगल भाव आहे त्याला सगळी सृष्टी देखील, पशु पक्षी देखील आनंदाने उड्या मारत आहेत, गात आहेत असं वाटतं. आप आपला जो भाव आहे तो भाव सांभाळणं हे आपलं काम आहे, जगताचं नाही, दुसऱ्या कोणाचंही नाही। तुमचा भाव सांभाळण्याचं काम तुमच्या पतीचं नाही, तुमच्या पत्नीचं नाही, तुमच्या मुलांचं नाही। तुमचा भाव सांभाळण्याचं काम हे तुमचं आहे। तुमची मनस्थिती, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा हे तुम्ही जतन करून ठेवायचं आहे आणि त्या भावाप्रमाणे देव वर्तन करताना दिसतो। शबरीचा भाव असा होता की श्रीराम आपल्या घरी येणार, एका ऋषींनी तिला असं सांगितलं। आणि त्या पोटी शबरी जीवनभर वाट पाहत होती। वाट पाहता पाहता शबरी म्हातारी झाली। पण श्रीराम आपल्या घरी येणार या भावनेने तिची यज्ञयावत कर्म सुधारली। तिने ऋषींची सेवा केलेली होती म्हणून ऋषी म्हणालेले होते, पण ती सेवा करणं हा तिचा स्वभाव होऊन बसला। ती रोज आपली झोपडी सजवायची, समोरचं अंगण झाडायची, फुलं तोडून आणायची, त्याच्या माळा करायची, रोज त्या फुलांचं निर्माल्य व्हायचं। पण शबरीचा भाव मात्र वृद्धिंगत होत गेला। आजूबाजूचे लोक शबरीला वेडी म्हणायला लागले। शबरीच्या या भावापोटी भगवंत त्यांची सुकुमार पावलं। खरंच एक दिवशी शबरीच्या झोपडीमध्ये आली। जसा भाव असतो तसाच त्याला देव असतो। शबरीच्या भावापोटी तिने दिलेली उष्टी बोरं देखील, ती गोड गोड बोरं भगवंतांना देत होती, उष्टी होती याचा अर्थ, भगवंतांनी मोठ्या आवडीने खाल्ली। ही शबरीची कथा जुनीही नाही आणि ही शबरीची कथा काल्पनिकही नाही। आजही तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये शबरी आहे आणि जेवढ्या प्रमाणात ती आहे तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्याकडे येतील। ते आल्याखेरीज राहणार नाहीत। ही कोणा एका शबरीची गोष्ट नाहीये, तर जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी अशीच ही गोष्ट आहे। आणि देवाचं असं आहे की तुम्ही देव श्रीकृष्णांना मानू शकता। त्या काळात दुर्योधनाला देव मानणारे लोक होते, दुर्योधनाला सर्वस्व मानणारे लोक होते। तुम्हाला फळंही तशीच मिळतात। तुमचे आदर्श कोण असावेत हेही तुम्हीच ठरवायचं असतं। कौरवांचं 11 अक्षहीन सैन्य होतं, याच्यावरून तुम्हाला कल्पना करा की दुर्योधनाला देव मानणारे किती लोक असतील। 11 अक्षहीन आणि पांडवांचं 7 अक्षहीन सैन्य होतं, म्हणजे धर्मराजाला किंवा युधिष्ठिराला सगळ्या आर्यावर्तामध्ये किती पाठिंबा होता आणि दुर्योधनाला देव मानणारे किती होते हे याच्यावरून दिसतं। ही जी तफावत आहे, तुम्ही कोणालाही आदर्श मानू शकता। आणि देव देखील असा आहे की ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे ज्याला त्याला फळ देतो. शिशुपालाचा भाव असा होता. या जगतामध्ये असणारी ही कॉन्ट्रावर्सी विरोधाभास न समजणारा आहे. विदुरासारखी मंडळी, भीष्माचार्यांसारखी मंडळी, पांडवांसारखे सांदीपनी गुरु असताना देखील श्रीकृष्णांचे भक्त होते. आणि हा मावस भाऊ असून का विरोध करत होता त्याचं त्यालाही माहिती नाही. म्हणून या भावाबद्दल असं आहे की जो जसा आणि कसाही भाव सांभाळत असो जो तो त्याला जगतामध्ये शत्रू उत्पन्न होतो. रामाला शत्रू निर्माण व्हायचं कारण काय? आपण आपल्याला कोणीही समजो पण कोणीतरी आपला द्वेष करणारा असतो. ऑफिसमध्ये असेल, सहकारी असेल, आपल्याला असं वाटतं की आपण इतके सज्जन असताना, आपण इतकं चांगलं चालत असताना आपला द्वेष करणारे, आपल्याशी शत्रुत्व राखणारे का असावेत? पण श्रीकृष्णांना शत्रू मानणारे लोक होते, त्यांनाही तशीच फळं मिळतात. कारण शत्रुत्व अंतरात असतं, तो त्यांचा भाव असतो. त्यांना सगळ्या जगताकडून तशाच प्रकारची वर्तणूक मिळाल्याखेरीज राहत नाही. त्या अरुणीची गोष्ट उपनिषदांमध्ये फार चांगली आलेली आहे. त्यांनी इतकी सेवा केली गुरूंची, रोज वनात जात असे, लाकडं तोडून आणत असे, वाळलेली लाकडं आहेत ती फोडून त्याचं सर्पण करत असे, गुरु उठत त्यांच्या आधी तो उठत असे. तरुण लहान मुलगा त्यांचं आंघोळीचं पाणी तापवत असे, त्यांच्या पूजेची तयारी करत असे, त्यांच्या ध्यानाची तयारी करत असे. ते जिथं पाठशाळा घेत असत तिथं सगळी तयारी करून ठेवत असे. असं म्हणतात की शेवटी अग्नीला दया आली, अग्निनारायण प्रगट झाला. अग्निनारायण म्हणायला लागला की तुझा गुरु कठोर आहे, तुला ज्ञानाचा उपदेश करत नाहीये, मी तुला ज्ञानाचा उपदेश करतो. अरुणी अग्निनारायणाला असं म्हणाला की माझ्या गुरूंना समजतं की मला कधी अनुग्रह द्यायचा, मी माझी तयारी करतो आहे, मी जेव्हा तयार होईन तेव्हा गुरु मला अनुग्रह देतील. मेघ चातकावरी वळेना तरी चातक पालटेना, समर्थ म्हणतात. चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. गुरूंच्या ठिकाणी कसा भाव असायला पाहिजे, देवाच्या ठिकाणी कसा भाव असायला पाहिजे, जरी भाव असेल माईक तरी देव होय महाटक, नवल तयाचे कौतुक जैशास पैसा. जर भाव माईक म्हणजे वरवरचा खोटा तर देव देखील त्याच्या पुरता तसाच होतो. हे परमार्थाठी लागू आहे आणि सर्व ठिकाणी लागू आहे. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. एक दोन तीन मिनिटं आपण शांत बसूया. हरी 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 स्वामी जी. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान। भाव होता किंचित न्यून आपण ही दुरावे, दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी। म्हणून ज्याचं जसं भजन असतं त्याच बेताचं त्याला समाधान मिळतं परमार्थामध्ये व्यवहारामध्ये। ये यथा माम प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम् असं भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, जो मला जसा भजतो मीही त्याला तशाच पद्धतीने भजतो, त्याच्यापेक्षा अधिक नाही। आणि समाधान हीच खूण आहे, शांती हीच खूण आहे, प्रेम हीच खूण आहे, अनुभव तुम्हाला ध्यानात येणारे अथवा काही ही कोणतीही खूण नाही। तुमच्या परमार्थिक प्रगतीची खूण ही तुम्हाला मिळालेली शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती, तुम्हाला जो सर्वांकडून प्रतिसाद मिळतो तो याच सगळ्या गोष्टी आहेत। जर परमार्थी असेल तर तो मान्य असला पाहिजे। यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया, हे जे भक्त लक्षण आहे तर ते भक्त लक्षण त्याच्या ठिकाणी असलंच पाहिजे। जसं समुद्र जलचरांना आणि जलचर समुद्रांना उभगत नाही, तसा तो सर्व जगतामध्ये सुखानी असला पाहिजे, आपल्या घरात देखील। नाहीतर काही काही मंडळींचं असं असतं की दूरच्या लोकांना तो मोठा आहे असं वाटतं आणि जवळच्या लोकांना तो मोठा वगैरे काही नाही हे समजतं। म्हणून त्याच्या पत्नीला, त्याच्या पतीला, त्यांच्या मुलांना, त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, त्याच्या जवळच्या मंडळींना देखील हा कसा आहे हे समजलं पाहिजे। दूरचे लोक तुम्हाला मोठं म्हणतील, तुम्ही एक प्रवचन केलं आणि निघून गेलात, तर जमा झालेले 2-400 लोक म्हणतीलच फारच छान, पण जवळचे लोक काय म्हणतात हेही तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून कायम समाधान, कायम शांती, कायम तृप्ती, प्रेम हे सर्वांना एकसारखं समजतं। मी गोष्ट वाचली की रवींद्रनाथ टागोरांनी ते सकाळी उठत असत पहाटे आणि 3 वाजल्यापासून सगळे सृष्टीचे बदलणारे रंग पाहत असत, त्यांचं कविमन उचंबळून येत असे। एकदा त्यांनी त्या सर्व दृश्यामध्ये कसा ईश्वर भरून राहिलेला आहे याच्याविषयी काव्य लिहिलं, ते काव्य प्रकाशित झालं। त्या काव्यावर अतिशय अनुकूल अभिप्राय सर्व ठिकाणाहून आले, आवडल्याचे। रवींद्रनाथ सकाळी चालायला बाहेर पडत असत, त्यांचं ते काव्य प्रकाशित झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे चालण्यासाठी म्हणून बाहेर पडले। समोरून एक गृहस्थ येत होते, गोरे नाकेले, घारे डोळे, तीव्र नजर, प्रतिष्ठित, खांद्यावर शाल आणि एकमेकांना जरी पाहत असले तरी कधी बोलत नव्हते, पण त्या दिवशी ते रवींद्रनाथांच्या समोर येऊन उभे राहिले आणि हातातली काठी उंचावून बोट नरेंद्रनाथांकडे दाखवून त्यांनी विचारलं की तुमचं ते काव्य मी वाचलं आणि रवींद्रनाथांच्या डोळ्यात पाहून ते असं म्हणाले पण त्याचा तुम्हाला अनुभव आहे। रवींद्रनाथांनी कल्पना केली नव्हती की असा प्रश्न आपल्याला कोणी विचारेल। कवी बऱ्याच वेळेला काव्य करताना फार मोठे मोठ्या गोष्टी लिहितो. अगदी आपल्याला ईश्वर दर्शन झालं असं देखील लिहू शकतो. रवींद्रनाथ गडबडून गेले. आणि ती व्यक्ती देखील एवढा प्रश्न विचारला, बोलणं तर काहीच झालं नाही आणि निघून गेले. रवींद्रनाथ मनातून अतिशय अस्वस्थ झाले की ज्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल सगळीकडे वाहवा होती, नाव मोठं होतं, अशा व्यक्तीला कोणी आतापर्यंत विचारलं नव्हतं की जे लिहिलं त्याचा अनुभव आहे. आणि रोजच घाट पडत होती. रोज रवींद्रनाथ फिरायला जात होते, ते रवींद्रनाथांकडे कटाक्ष टाकायचे आणि नेहमीप्रमाणे निघून जायचे. एके दिवशी असं झालं की सकाळी, अगदी सकाळी सकाळी, खूप जोराचा पाऊस पडला आणि सगळे रस्ते देखील जलमय झाले. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर रवींद्रनाथ नेहमीप्रमाणे चालायला बाहेर पडले. सूर्य नुकताच उगवत होता. ढगातून सूर्याची जी किरणं होती ते छोटी छोटी डबकी साठलेली होती, त्या डबक्यांमधून त्याचं प्रतिबिंब देखील दिसायला सुरुवात झालेली होती. आणि रवींद्रनाथांच्या मनामध्ये आलं की या प्रत्येक डबक्यामध्ये जसा तो सूर्य प्रतिबिंबित होतो आहे, तसा माझ्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रतिबिंबित होतो आहे आणि तोच परमात्मा सर्व व्यक्तींच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होत आहे. या विचारांनी ते खूप सुखावले, त्या विचारात दडून गेले. त्यांना खूप आनंदही झाला. आणि तसेच चालत असताना समोरून ती व्यक्ती आली. पण आज रवींद्रनाथांनी देखील एका स्थिर स्निग्ध नजरेनी त्यांच्याकडे पाहिलं तर ते तसेच रवींद्रनाथांच्या समोर उभे राहिले. त्यांनी आपला काठी घेतलेला हात किंचित उंच करून बोट नरेंद्रनाथांकडे दाखवलं आणि म्हणाले की तुम्हाला अनुभव आलेला दिसतोय, आणि तसेच निघून गेले. स्वामीजी म्हणत असत की फेस इज अन इंडेक्स. तुम्ही जे काही बोलता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे, तुमच्या डोळ्यात दिसलं पाहिजे, तुमच्या अवतीभवतीची हवा बदलली पाहिजे, तिने सांगितलं पाहिजे, तुमचं बोलणं चालणं बदललं पाहिजे, तुमच्या बोलण्या चालण्यात देखील ती प्रचिती आहे, जी प्रचिती तुम्ही घेता त्याचा प्रत्यय येईल. त्याचा प्रत्यय दुसऱ्याला येतोय का याची काळजी करू नका, याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या सहज भावामध्ये राहा. माझा एक मित्र नमस्काराच्या रांगेत उभा असायचा आणि म्हणायचा की मी पाहतो की प्रत्येकाने नमस्कार करत असताना स्वामीजी कोणाच्या तरी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात, कोणाची तरी पाठ थोपटतात. त्यांना काय या लोकांच्या ज्यांच्या बाबत ते असं करतात त्यांची काही साधना विशेष आहे असं समजतं का, असं त्याला वाटायचं. आणि माझी साधना स्वामीजींना समजत नसेल का असंही त्याला वाटायचं. आणि तो मला म्हणायचा की अगदी माझ्या आधी असलेल्या व्यक्तीला स्वामीजी थोपटतात आणि मी नमस्कार करत असताना वर मान करून पाहिलं तर स्वामीजी इकडे तिकडे पाहत असतात, माझ्याकडे पाहतात देखील, क्वचित माझ्या पाठीवर थोपटणं तर दूरच राहिलं. स्वामीजींना समजत नसेल का का समजत असेल, कोण कशी साधना करतो, माझी साधना स्वामीजींना समजत असेल का, आणि हे कोण लोक आहेत की ज्यांना स्वामीजी प्रेमाने थोपटतात। आणि एके दिवशी याच विचारांनी नमस्काराच्या रांगेत उभा असताना तो अगदी कासावीस झाला। त्याला असं वाटायला लागलं की मी कोण ठरवणार, स्वामीजींना ठरवू देत, माझ्या ठिकाणी ज्ञान आहे हे स्वामीजींना कळलंय का, हा माझा अहंकार आहे, असं मी नको विचार करायला, त्याच्याऐवजी केवळ शरण जाणं, नमस्कार करणं हे माझं काम आहे। आणि नमस्कार अध्यात्म मंगलधाममध्ये घडलेली गोष्ट, नमस्कार करून तो बाहेर आला आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला की अरे आज स्वामीजींनी, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला थोपटलं, पहिल्यांदा हे घडलं म्हणाला। आपल्या आत जर कुठली तरी गाठ असेल तर कसं कोण जाणे, ते सर्वांना समजतं, संतांना देखील समजतं। गोंदलेकर महाराजांकडे एक मामलेदार आले आणि त्यांनी चिठ्ठी लिहून पाठवली की अमुक अमुक ठिकाणचे तहसीलदार नाव आपल्याला भेटायला आलेलं आहे। ती चिठ्ठी महाराजांनी ठेवून दिली, बोलणं चालणं चालू होतं, बराच वेळ गेला, महाराजांनी आत बोललं नाही, म्हणून त्यांनी परत एक चिठ्ठी पाठवली की आपला भक्त दर्शनाची इच्छा असणारा अमुक अमुक आपल्याला भेटायला आलेला आहे। महाराजांनी चिठ्ठी वाचली आणि लगेच बोललं, इतकं वेळ का बाहेर होतात म्हणाले, नाही आपण बोलवेपर्यंत, मग ती दुसरी चिठ्ठी त्यांच्या आलं सगळ्या लक्षात, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, भाव जर थोडासा न्यून झाला तर देव दुरावतो, एवढंच नव्हे तर आपल्या भावाप्रमाणे आपला भाव दुरावतो म्हणून देव दुरावतो हे समजून घेतलं पाहिजे। देव कधीच दुरावत नाही, आपल्या भावाप्रमाणे त्याचा प्रतिसाद असतो, आपला भाव दुरावला की देव दुरावला समजा, आपल्या ठिकाणी किलमिश आलं की त्या नजरेनी आपल्याच अवतीभोवतीचं वातावरण बदलतं, आपली दृष्टी बदलते, समोरच्याचा प्रतिसाद अर्थात आपल्या दृष्टीप्रमाणेच आपल्याला मिळतो। दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी, आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते जसं आहे तसं दिसतं, त्याचं सूत्र आपल्यापाशीच आहे। मी एक विनोद वाचला होता की एक भगिनी फोटोग्राफरकडे गेली आणि म्हणाली की या भरजरी शालूमध्ये जर मी फोटो काढला तर केवढ्याला येईल, तर तो म्हणाला की 50 रुपयाला। ती म्हणाली नको, मग त्याच्याऐवजी मी आपली साधी सुती साडी नेसून येते, फोटोची किंमत तीच असते। आरसा जसाच्या तसाच असतो, ते शालू नेसणं आणि सुती हे तुमच्या भावासाठी आहे, आपण जैसे करावे तैसे चितेने व्हावे, ते जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आपण जसं करू तसं होतं, जरी डोळे पसरूनही पहावे तरी तेही टवकारे, तुम्ही जसं बाहेर रागवलात की कोणावर डोळे पसरून पाहताय ना, तसं आरशात एकदा पाहून पहा, ते प्रतिबिंबही तुमच्याकडे तसंच पाहतं, मग जगत हा असाच आहे. तुम्ही ज्या स्वरात जगतामध्ये बोलता, ज्या स्वरात जगताशी व्यवहार करता, जे काय म्हणतात डोळे दाखवता, जगत तुम्हाला तसंच डोळे दाखवल्याशिवाय राहणार नाही. आरशासारखंच आहे. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी. आपण हास्य करता पोटी तेही आनंदे, जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाच देव झाला. जो जैसे भजे त्याला तैसा चिबोळे, जो ज्या प्रकारे भजन करतो त्या प्रकारेच तो त्याला प्राप्त होतो. त्याच्या खेरीज अधिक नाही, उणे नाही. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे. या परमार्थामध्ये भक्तीच्या पेठा आहेत. सज्जनांच्या संगतीनी मोक्षाचा चव्हाटा जणू मांडलेला आहे. कोणीही यावं तिथं आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा. मात्र तिथं आल्यानंतर देखील आपला भाव ठाकठीक ठेवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. पांडेचरीच्या माताजी, त्यांचं एक वचन मी नुकतंच वाचलं. ते असं म्हणतात की इथं पांडेचरीला प्रथम जो येतो त्याला असं वाटतं की इथं होतो तसा सूर्योदय कुठेही होत नाही, इथं जसा सूर्यास्त होतो तसा कुठेही होत नाही. इथं दैवी आहे. इथले लोक किती भक्तिमान, एकमेकांशी वर्तन करायला प्रेमळ. इथलं साधं अन्न देखील अमृतासारखं गोड लागतं. इथं प्रत्येक गोष्टीत प्रसाद भरून राहिलेला आहे. आणि मग तो इथं राहायला येतो आणि मग थोड्या दिवसांनी म्हणायला लागतो की तेच तेच खाऊन कंटाळा आला. हा माझ्याशी असं बोलला, तो तसं बोलला, यांनी अमुक अमुक करताना मी पाहिलं, हे परमार्थात चालतं वाटतं. भावाप्रमाणे हळूहळू पालट जसा जसा होत राहतो तसा तो पूर्वीचा राहत नाही. आणि मग कधीतरी विचारायला येतो की इतके दिवस राहिलो फार बरं वाटलं, आता म्हणतो की जरा गावी जाईन आणि परत कधीतरी येईन. हा भाव सांभाळणं हे ज्याचं त्याचं काम आहे. तुम्ही कोणाकडे पाहून येता, आल्यानंतर कोणाकडे पाहता, तुम्ही तुमच्या परमार्थाकरता येता. आणि मग आल्यानंतर इथं आलेल्या लोकांकडे पाहता, त्यांचं वर्तणूक पाहता, त्याच्यात तुम्हाला खोट दिसायला सुरुवात होते. तुम्ही परीक्षक बनता, तुम्ही जज असता. आणि मग त्यातून हळूहळू किलमिश यायला सुरुवात होते. त्यामुळे भाव सांभाळणं हे ज्यांनी त्यांनी करायचं आहे. ज्या भावानी प्रथम आला त्या भावानी शेवटपर्यंत असलं पाहिजे. स्वामीजींकडे आल्यानंतर पहिल्या दिवशी जो असा दबलेपणा माझ्या ठिकाणी होता, केवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर आपण आलेले आहोत असं वाटत होतं, तो अगदी शेवटपर्यंत तसाच राहिला. अगदी अतिपरिचय झाला तरी देखील आपणहून त्यांच्याशी काहीतरी बोलावं आणि त्यांना काहीतरी सांगावं, सुचवावं, किंवा ते असं का करतात, ते कसं का करतात असं वाटावं. ते जे करतील मला सर्व समजतं असं नाही, ते करतील त्याच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ मला समजतो असं नाही, अशा भावामध्ये शेवटपर्यंत राहिलो. भाव ठीकठाक राहिला. नाहीतरी स्वामीजींना देखील सूचना करणारे लोक होते की आता बाळासाहेबांचं पूर्वीसारखं राहिलं नाही, आता त्यांना गाडी येते न्यायला, ते रिक्षानी येत होते तर तसं कायम रिक्षानीच त्यांनी आलं म्हणजे ते संत असं तुम्हाला म्हणायचं की काय? त्यांची काही सोय झाली तर त्याच्यात चुकलं काय? पण हे भान निघून जातं, जैसा भाव जयापाशी तैसाची भाव तयासी। म्हणून जसा भाव निर्माण झाला, जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची वोळे। भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे। मात्र या सज्जन संगतीमध्ये मोक्षाचा जो चोहटा चव्हाटा मांडलेला आहे त्याचा लाभ घेणं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे। जो लाभ घेतो त्याला काय मिळतं त्याचं वर्णन समर्थ पुढे करतात, ते आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जय। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।